साई का दम्पर आई कोप्यांग मुझे नमस्कार हाँ फ्रेंकी फर्नांडिस मेलबर्न ऑस्ट्रेलिया सन तुमका यो गोयचो खबरो कोकणी तल्यान पाविता आज अब्रिलाची पहली तारीख सुरवातेक गोय विधानसभेची चार दिसांची बसका चालू आसा मदयनीच्या उदका बाबतीन तशेंच हालींच गोंयान दुसऱ्या भागांत उजो लावन नश्ट जाल्ल्या दोंगरां बाबतीन विरोधी पक्षाचे आमदारांनी गोंय सरकाराक भरपूर टिका केली मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाणें विधानसभेंत सांगलें की गोंय सरकारान कर्नाटकाक सरकाराक मदयनीचे बाबतीन कांय आस्वेशन दिल्लें ना म्हूण विरोधी पक्षाच्या आमदारांनी बीजेपी सरकाराक टिका करतना मदयनीचें उदक गोंय सरकारान कर्नाटकाक वाटलें म्हूण आरोप केलो पूण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाणें सांगलें की गोंय सरकारान कर्नाटकाक कांय परवानगी दिल्ली ना म्हूण आनी हाचे फुडें परवानगी दिवचो ना म्हूण दुसरो विशय विधानसभेंत आयलो तो गोंयच्या वेगवेगळ्या भागांनी उजो लावन झाडांनी भरलेले दोंगर नश्ट जाल्या हाचे बाबतीन मुखेलमंत्री हाणें कळीत केलें की एका सायंटिस्टान गेल्ल्या ऑक्टोबराच्या म्हयन्यांत गोंय सरकाराक एके चिठी वरवीं हे उजा बाबतीन सरकाराक जागृत केल्लें म्हूण मुखेलमंत्री हाणें फुडें सांगलें की पुलिसांनी एकल्याक अटक केला आनी हो उजो लावपाचें हाचें कारण पुलीस चवकशी करता म्हूण हाचे मदें मदय सत्तारी हांगा वाठारांत टायगर रिजर्व करचें म्हूण गोंयकार उलो मारीत आसात तेन्ना पोरे हांगाचो आमदार दिव्या विश्वजीत राणे हाणें टायगर रिजर्व ना करचें म्हूण उलो मारला
पयली म्हणटा ती सत्तरी एरिया अर्द कवर्ड बाय सेंच्युरी दुसरे रिजर्व फॉरेस्ट प्रायव्हेट फॉरेस्ट सगळीच इतली फॉरेस्ट आसा तातूंत आमचे लोक रावतात चडशी आमची भाग आसा सगळी फॉरेस्टान कवर तातूंत आनी ऑलरेडी सेंच्युरी आसा तातूंत आनी टायगर रिजर्व कित्याक जाय वी डोंट वॉन्ट इको सेन्सिटीव झोन अँड वी आर नॉट इट्स नॉट एक्सेप्टेबल कित्याक हे तर इको सेन्सिटीव झोन झाले कांयच फाल्यां डेव्हलपमेंट जावपाक शकपाना आनी जे कितें थोडे आमचे लोक कितें करतात ते पसून तांकां करपाक मेळपाना सो वी डोंट अग्री टू दॅट आनी टायगर रिजर्व तर केलो इट वील बी द सेम इश्यू आनी थंय पयली म्हणटा ते वी आर इन दॅट एरिया वी आर पार्ट ऑफ दॅट एरिया सो आमकां खबर आसा ते टायगर्स जे येतात ते ट्रान्झिटरी ते येतात फ्रॉम कर्नाटका दे जस्ट वॉक थ्रू अँड देन दे गो बॅक थंय ते स्थानीक थंय नासता ते दे डोंट स्टे देर सो टायगर रिजर्व करपाची कसलीच गरज ना
हाका जबाब आमचो एनवायरमेंटलिस्ट राजेंद्र केरकर हाणें दिलो
गोंयची भूंय ही वाघा खातीर पयली पासूनच फामाद आसा आनी सत्तरी म्हाल जो आसा हो सत्तरी म्हालाचो 490 चौरस किलोमिटर क्षेत्रफळ जे आसा तेतूंतले 208 चौरस किलोमिटर क्षेत्रफळाक म्हादय अभयारण्यान ते निर्माण जाल्लेले आसा आनी तशा प्रकारची अधिसूचना जी आसा ती 1999 काढलेली आसा हे म्हादय अभयारण्य जे आसा ते पयली पासून वाघा खातीर नैसर्गीक अधिवास म्हणून फामाद आसा आनी हांगासर आसपी वाघेरी डोंगर मागीर वाघ दरो आनी वाघ बीळ अशा प्रकारच्यो ज्यो जागो आसा त्यो आमकां दाखोवन दिता की वाघ हांगासर पयली पासून राबितो करता सत्तरी म्हालान गोळावली म्हणून जो गांव आसा त्या गोळावली गांवान 2020 जे 3 बछडे आनी 1 वाघीण जी आसा ती मारली गेली तिचे वयल्यान सिद्ध जाता की हांगासर वाघ जे आसा त्यांची पैदास जाता आनी ते हांगा वावर करता गोंयान आसपी वाघ हे अजिबात ट्रान्झिट ना हाच्या पयली वन खात्यान जे काय अभ्यास केल्लो त्या अभ्यासानुसार गोंयान वाघाची पैदासी जाता हे स्पष्ट जाल्लेले आसा
हे गेल्ल्या सोमारांत मुखेलमंत्री प्रमोद सावंत आनी गोंयचो बीजेपी सरकार निवडून आयल्यार एक वर्स बोल्ले गेल्ल्या वर्साक बीजेपी आनी एक पावट गोंयांत निवडून आयले ताच्या उपरांत 8 काँग्रेस पक्षाचे आमदार बी बीजेपीक एंग मारली आमी समजताले हे वेळार बीजेपी सरकार कितें तरी गोंयकारांक पासत बरें करतले म्हूण हे वेळार आमी विचारले एडवोकेट क्लिओफात आल्मेडा कुटिनो हाचे लागी ताची राय
आमकां दिसताले की हो सरकार डबल इंजन सरकार सेंट्रलाक बीजेपी गोंयांत बीजेपी कितें तरी बरें जातलें अशें दिसून लोकांनी घडये ह्या सरकाराक आनीक 5 वर्सां दिलीं जायत पळयल्यार पूण कांयच बरें दिसना आनी एक वर्स गेलें सगळें वायट दिसता म्हादय इशूचेर कांयच बरें पडना आमचे हिल्स आर गेटिंग ओवर वॉट एवर इज लेफ्ट ऑफ गोवा is getting over. The whole Goa is becoming a city-state. The state of Goa is losing its countryside character as more and more people from North India are trying to have a second home in the state of Goa. Oshen dista ki tourism an amka kabar kele mun. Corruption is at a all-time high. Koslits konachins koslits kama jaynay poishe dile bagar. Koslits kam poishe dile bagar jayna. Corruption has eaten into the administration like anything.
देव बरें करूं एडवोकेट क्लियोफात आल्मिडा कुटिनोत तुवें आमकां तुजो मोलादीक वेळ दिलो म्हूण तर आयकुप्यानो ह्यो जावन आसल्यो आमच्यो गोंयच्यो खबरो सुसेगाद दोंपार मेलबर्न ऑस्ट्रेलियासून मेळुया दुसऱ्या सोमारांत ते मेरेन मोगा संदी.
वगाचानो आता तुमचे मुखार शिंपेंतली मोतयां दवरता. अमेरिकेन ब्रुकलीन पूल खूब फामाद. 1860 आणि 3 वर्षा अमेरिकेतलो त्या वेळाचो एकटो क्रियात्मक म्हणजे क्रिएटिव्ह इंजिनियर जॉन ट्रुबलिंग आणि या पुलाचा नकाशो काढला आणि असलो पूल बांधपाची ताणे येवजण मांडली. सगळे बाकीचे इंजिनियर ताका हसूंक लागले आणि म्हणूक लागले हे साध्यच ना, असलो पूल बांधूंक जायना, हे कसले तुझे पिशेपण. पण जॉन ट्रुबलिंग सारखो जाणा असलो असो पूल बांधूंक जाता आणि शेवटी ताणे सरकारी अधिकाऱ्यांक सांगून या पुलाचे काम करूंक सुरू केले. पण दुर्दैवान किती झाले, या पुलाचे काम चलताना एक अपघात झाला आणि त्या अपघातात जॉन ट्रुबलिंग संपलो आणि त्याचा पूत वॉशिंग्टन तोय इंजिनियर बापायक आधार करतालो तो खूप जखमी झाला. वॉशिंग्टन इतको जखमी झाला ताचो जीव उरलो, पण जेव्हा तो सारखो झाला ताका उलोंग जायना आणि चलूंक जायना असले स्थितीर तो असलो. आता सगळ्यांक दिसले आता हे काम पुलाचे अर्धेच उरतले, ते जावचेच ना. पण वॉशिंग्टनान एक निर्णय केलो, ना हे पुलाचे काम हांव करतलो. आता ताका उलोंक जायना, चलूंक जायना, कसो करतलो. ताची घरकान आसली ती इंजिनियर आणि कुरवो वापरून तिका सांगचे किती करूंक जाय, कसे करूंक जाय, आणि तिने ते दुसऱ्या इंजिनियरांक सांगचे. असे करून करून 13 वर्सां लागली. 13 वर्सां उपरांत ब्रुकलीन पूल अमेरिकेन तयार झाला आणि तो असा आणि तो तुमकां हांगा टीव्हीचेर आता दिसता. पळयात, एक म्हणजे वॉशिंग्टनचो बापय जॉन, ताची एक क्रियात्मक नदर. सगळे असेच करतात ना, हांव कितें तरी वेगळे करता, ती एक नदर आमचे कडेन आसूंक जाय. सगळेच हे वाटेन वता, तेच वाटेन वचप भोव सोपे, कित्याक ती झरलेली वाट आमकां खबर आसा खंय पावतली ती. पूण नवीच एक वाट सोदून काढून वचप भोव कठीण, कित्याक ते वाटेर कितें अडकळी येतल्यो, ती वाट आमकां खंय व्हरून पावयतली खात्री ना. पूण थोड्या जाणांनी तरी असली वाट, नवी वाट घेऊंक जाय, तेन्नाच कितें नवें तरी करता. दुसरे, अपघात झालो, बापूय संपलो, वॉशिंग्टन सारखो जखमी झालो, पण बरो जातच ताणें सोडून दिले ना, तो हटाक पडलो. आणि असले हट बरे, हे बरे हट, चुकीचे हट असता ते सारखे न्ही, ते सोडून देऊक जाय. हे बरे हट, म्हज्या बापायचे सपन हांव करून दाखयतलो, ते पुराय करतलो, असले हटाक तो पडलो. उलोंक जायना, चलूंक जायना, पूण कुरवो करून हाताच्या बोटांनी दाखोवन हे करून आपल्या घरकांनी समजावून सांगून 13 वर्सां पळयात तो पूल करूंक तांकां 13 वर्सां लागली. आणि 13 वर्सां मेरेन वॉशिंग्टनान खूप कितें चिंतचें पडलें, घाम काडचो पडलो, पूण ताणें तें सगळें केलें. असले हट आमचे कडेन आसूंक जाय. म्हज्या जिवितांत हांव कितें तरी करून दाखयतलो, दाखयतली, हांव सोडून दिवचो ना, दिवची ना. असले एक मन, असलो एक निर्धार करची ताकत आमचे कडेन आसूंक जाय. आमी कितें करता, अडखळी आयल्यो, विघ्नां आयलीं, कोणें सहकार दिलो ना, कोणें आडपांय दिलो म्हूण आमी सोडून दिता. म्हाका कित्याक जाय, चल नाका आसूं. ना ना, आमचें जें सपन आसता तें आमीच फुडें व्हरचें पडटा. तर जॉन आनी वॉशिंग्टन ह्या बापाय पुता कडल्यान एक गजाल आमी शिकुया. आमच्या जिवितांत जें आमचें सपन आसा ते आम्ही सोडून दिवचे नाही. ते सपन पुराय करूंक जे किती आम्ही करूंक असा ते आम्ही सदांच करचे, मन लावून करचे, हटान करचे, तसली मनशां आम्ही जाऊया. देव बरें करूं आनी मोग आसूं.
So good. आबले अशें जिवीत मुझे विभाडले.
ये गुपाये ये सूर्यो लिपला दरिया गुटला चंद्र उदेला
यो 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 बाबा यो मौन बुल्ला काडिस बुल्ला नस्पता पेला
ये गुपाये ये सूर्यो लिपला दरिया गुटला चंद्र उदेला
यो 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 बाबा यो मौन बुल्ला काडिस बुल्ला नस्पता पेला
नाचे नाच 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 हो मोगासो रास रास तालियो जो राजो नाच 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 मोगासो गेवन रास रास तालियो जो राजो जुब दीवा दीवा दरारू जुब दीवा दीवा जुब दीवा दीवा नाच पाक मुझे मन है बोले
वही हाँ वे नाचता तू मकान देखता है हाँ मेरे नसन 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 तुझे काली सोले
मुझगुते बाज ले हमें तू का देख ले तुझा नाच पाक मुझे मन है बोले
वही हाँ वे नाचता तू मकान देखता है हाँ मेरे नसन 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 तुझे काली सोले
ये गोपाये ये सूर्यो लिपला दरिया गुडला चंद्र उदेला
यो 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 बाबा यो मौन बुल्ला काडिस बुल्ला नसपा कपेला
नाच 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 हो मोगासो गेवन रास रास तालियो जो राजो नाच 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 हो मोगासो गेवन रास रास तालियो जो राजो जुग दीवा दीवा
हस्ताय गुड़ एक रोटाय तोड़ास वेळान दोटाय मोगान पोटाय दोळ्यांनी मोगाची किरणां दाटाय आणि काळीज मुझे ओटाय तुझो कितलो मधुर ताळो तू बाय मंगळूरांतलो मोगरे कोळो
तू रे सल्लू कोयसो घोडा पेळो माका पळन मोगलो ई दोळो
मोगान तुझ्या तकली कोताय पिशी सांग चेडवा तुझ्या खालसाची कोशी
एक दिसास तुझ तू दोको गेशी फुटल्यार नशी
तू सुंदर आंजा सो डांस को तोलो तुझी पूजा
पार्टी लागला तू गोयचा राजा आणि कात्रीन पडलाय मोजा
नंदा मोजा तू सुंदर आंजा सो डांस को तोलो तुझी पूजा सुरो जाऊं हाँ आस्ता आईले तेंते साऊं देखून मुझा हरद्यार हावें कांतले तुझे नाव
हरद्यार मुझे नाव पोळन हासता तुका गाऊं म्हाका भोगता फुगा साऊं कशे सोसन वरूं हाऊं
एक सुरो जाऊं हाँ आस्ता आईले तेंते साऊं देखून मुझा हरद्यार हावें कांतले तुझे नाव
हरद्यार मुझे नाव पोळन हासता तुका गाऊं म्हाका भोगता फुगा साऊं कशे सोसन वरूं
ओय बाय ओय तुवेंस बुलयले तुवेंस बुलयले म्हणून ये काळीज उलयले
नाय काय नाय तुवें शिकयले तुवें शिकयलाय ते हांवें करून दाखयले
ओय बाय ओय तुवेंस बुलयले तुवेंस बुलयले म्हणून ये काळीज उलयले पुराची केदना जातो नी राणी मुझा घोराची
चीट हाडयता पहिले पादरी गाराची मागीर करिया बाराची दया राय काजाराची
नंदा मोगा तू सोली मंगळापुराची केदना जातो नी राणी मुझा घोराची
चीट हाडयता पहिले पादरी गाराची मागीर करिया बाराची दया राय काजाराची
ओय बाय ओय तुवेंस बुलयले तुवेंस बुलयले म्हणून ये काळीज उलयले
नाय काय नाय तुवें शिकयले तुवें शिकयलाय ते हांवें करून दाखयले
ओय बाय ओय तुवेंस बुलयले तुवेंस बुलयले म्हणून ये काळीज उलयले
तोर आसले म्हाका उडोन देशी येवपाचो सोदून काडून तुका म्हज्या गोपान घेवपाचो रानान पासून आसले तो तुजेशी हांव रावपाचो जेवून पासून नासल्या पालो खावपाचो कितलो सिर जालो दोशी बातले चुकले निर्मोल कालीज मोजे ले जाई दुखले